प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2350989.
या वर्षीचं नाशिक रन 14 जानेवारी 2017 सकाळी 7:30 नेहमीप्रमाणेच रनची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड वरून होईल. लहान मुलांसाठी 2.5 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 5 किलोमीटर ट्रॅकचे आयोजन आहे. तरी आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं. नोंदणी 5 जानेवारी ते 14 जानेवारी.
श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधताय प्रगती अभियानाच्या कार्यकर्त्या संगीता जाधव.
आपण मागील 4 भागातून नरेगा ही गावाच्या आणि लोकांच्या विकासासाठी किती महत्वाची योजना आहे हे समजून घेत आहोत. त्यातील ग्राम रोजगार सेवक हा नरेगा योजनेचा दुवा मानला जातो. मजुरांना जास्तीत जास्त काम उपलब्ध करून देण्यासाठी त्याची भूमिका फार महत्वाची असते. हा रोजगार सेवक आपल्यातलाच असतो. आपल्या गावाची, आपल्या लोकांची त्याला सर्व माहिती असते आणि त्याचे काम अर्धवेळी स्वरूपाचे असते. म्हणून कामाच्या प्रमाणानुसार त्याला मानधन मिळते. जेवढे मजूर जास्त कामावर येतील तेवढे त्याचे मानधन वाढेल. आणि हो, याची नियुक्ती करण्याचे अधिकार फक्त ग्रामसभेलाच असतात बरं का, ग्रामपंचायतीला नाही. मजुरांची नोंदणी करणे, जॉब कार्ड देणे, कामाची मागणी नोंदवणे, नरेगाच्या कामांचे रेकॉर्ड सांभाळणे, लोकांची बँकेत खाती काढणे आणि आधार कार्ड काढण्यास लोकांना मदत करणे हे सुद्धा रोजगार सेवक करतो. आता ही सर्व झाली काम सुरू होण्यापूर्वीची तयारी. मग गावात काम आले हे लोकांना कसं बरं कळेल? तर मजुरांना दवंडी देणे, नोटीस बोर्डवर काम आल्याचे कळविणे, अशा प्रकारे तो माहिती रोजगार सेवक देऊ शकतो. आणि हो, मजुरांची हजेरी पत्रक तयार करणे, ते पंचायत समितीत देणे हे अतिशय महत्त्वाचे काम करतो बरं का. आता 1 आठवडा जर लोकांनी काम केले तर मास्टर बंद होते, तालुक्याहून नवीन मास्टर आणून पुन्हा काम सुरू होते. मजुरांनी केलेल्या कामाचे मोजमाप तर झाले पाहिजे, त्याशिवाय पगार कसा निघणार? म्हणून तांत्रिक अधिकाऱ्यांना देखील रोजगार सेवक मदत करतो. शिवाय काम चालू असताना मजुरांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि केलेल्या कामाची वेतन चिठ्ठी देणे, शिवाय रोजगार सेवक रोजगार दिवसाचे आयोजन करणे हेही महत्त्वाचे काम रोजगार सेवक करतो. या कार्यक्रमात काय माहिती घेतली ते पुन्हा एकदा समजावून घेऊ. रोजगार सेवकाची कर्तव्य आजच्या भागात आपण जाणून घेतली. नरेगाचे रेकॉर्ड सांभाळणे, मजुरांची नोंदणी करणे, त्यांना जॉब कार्ड देणे, मजुरांची खाती बँकेत काढणे, कामावर हजेरी घेणे, ई मास्टर तालुक्याला घेऊन जाणे, मोजमापासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे, रोजगार दिवसाचे आयोजन करणे, वेतन चिठ्ठी देणे, ही सर्व कामे आज आपण जाणून घेतली. याच संदर्भातील त्र्यंबक तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक शंकर पुंजारी यांचा अनुभव ऐकूया.
माझे नाव शंकर पुंजारी आहे. मी त्र्यंबक तालुक्यातील असुलहर्ष या गावातील रहिवासी आहे. मी ISW 2008 अस्वली ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून काम करतो आहे. माझ्या गावातील लोक नरेगाच्या कामावर येतात. आमच्या गावातील लोकांचे विहीर व शेततळे तसेच इतर नरेगाची कामे आम्ही ग्रामसभेत मंजूर करून घेतो. आणि आत्तापर्यंत 75 लोकांचे जॉब कार्ड बँकेत अकाउंट काढून दिले आहेत. तालुक्याला जाऊन ई मास्टर काढून त्यांना मी काम सुरू करून देतो. माझ्या कुटुंबातील लोकसुद्धा कामाला येतात. नरेगातून मला विहीर मिळाली आहे, त्यामुळे माझ्या शेतात पाणी आले आहे, त्याचा मला खूप फायदा झाला आहे. नरेगाचे काम करून शेतीसुद्धा करतो. माझ्या शेतात नागली भात, गहू आणि भाजीपाला करतो, त्यामुळे माझे घरची परिस्थिती 1.5 पटीने वार्षिक उत्पन्नाच्या सुधारली आहे. आत्तापर्यंत आमच्या गावात 11 लाखाचे काम नरेगामधून झाले व पुढेही होत आहे. मी अपंग असूनसुद्धा मला नरेगामुळे जगण्याचे मोठे पाठबळ मिळाले, याचा मला खूप अभिमान आहे.
आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2350989.
निर्माता जयंत ठोंबरे.